कथेचे नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस। सुभाषचंद्र बोस यांचा जन्म ओरिसा राज्यातील कटक या शहरात 23 जानेवारी 1897 साली झाला। त्यांचे वडील वकील होते व आपला मुलगाही मोठा ऑफिसर बनावा अशी त्यांची इच्छा होती। त्याकरिता त्यांनी त्याला एका इंग्लिश शाळेत घातले। इंग्लिश शाळेत घातले की मुलगा लवकर इंग्लिश वागणंही आत्मसात करील असं त्यांना वाटलं। पण छोट्या सुभाषला त्या शाळेतील इंग्लिश शिष्टाचाराचे वागणे काही पसंत पडले नाही। त्यांनी वडिलांना सांगितले, मला नको ही शाळा, मी नाही या शाळेत जाणार। त्यांचा बालहट्ट वडिलांना पुरवावा लागला व त्यांनी लवकर सुभाषला एका भारतीय शाळेत घातले। त्या शाळेचे मुख्याध्यापक पांढरे स्वच्छ धोतर व कुर्ता घालून शाळेत येत असत। छोट्या सुभाषला देखील हा पोशाख खूप आवडला। त्यांनी आईकडून तसा पोशाख मागून घेतला व तो घालून शाळेत गेला। पण जेव्हा वडिलांनी सुभाषला त्या पोशाखात पाहिले तेव्हा त्यांना त्याचा खूप राग आला। त्यावेळी सुभाषने म्हटले, माझे गुरुजी असेच कपडे घालतात, ते म्हणतात हाच आपला भारतीयांचा खरा पोशाख, मी मलाही हा पोशाख खूप आवडतो म्हणून मी घातला। खरे म्हणजे त्या पोशाखातले आपल्या सुभाषचे रूप वडिलांनाही पसंत पडले होते म्हणून ते जास्त काही बोलले नाही। सुभाषचंद्र लहानपणापासूनच असे निश्चयी होते। त्यांची आई त्यांना हिंदू धर्मातल्या शूर साहसी वीरांच्या कथा ऐकवायची, दुर्गा मातेच्या गोष्टी अंगाई गीतातून आठवून म्हणायची। यामुळे देश धर्माचे प्रेमाचे बीज लहानपणीच रुजले। त्यांचा स्वभावही त्याप्रमाणे धीट व साहसी बनत गेला। पुढे उच्च शिक्षणासाठी सुभाषचंद्र इंग्लंडला गेले व आपले शिक्षण संपवून मायदेशी परतले। इंग्रजांची नोकरी करणे त्यांना मान्य नव्हते म्हणून ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उतरले। इंग्रजांना सुभाषचंद्रांच्या कार्याची कल्पना येताच त्यांनी सुभाषचंद्रांना तुरुंगात डांबले। तुरुंगातून सुटका झाल्यावर सुभाषचंद्र स्वराज्य दलाचे मंत्री झाले। स्वराज्य दलाचे पत्रक फॉरवर्ड मध्ये त्यांनी खूप स्फूर्तीदायक लेख लिहिले। त्यामुळे इंग्रज सरकार हैराण झाले व त्यांनी सुभाषचंद्रांना पुन्हा कैद केले व तुरुंगात टाकले। तुरुंगात सुभाषचंद्रांची तब्येत बिघडली। इंग्रजांनी घाबरून त्यांना तुरुंगातून सोडले व त्यांच्याच घरात नजर कैदेत ठेवले। परंतु कोणासही संशय येणार नाही अशा रीतीने वेश बदलून तेथून ते निसटले व अफगाणिस्तानातून थेट जर्मनीला जाऊन पोहोचले। तेथून पुढे ते जपानला गेले। सुभाषचंद्रांनी जपानला गेल्यानंतर आझाद हिंद फौजेचे नेतृत्व केले। आझाद हिंद फौजेत सर्व धर्मीय लोक एकत्र आले होते। त्यांच्या सेनेत महिलांचीही एक पलटण होती। त्याचे नेतृत्व लेफ्टनंट लक्ष्मी करत होत्या। स्वतंत्र भारताची भावना सर्वांच्याच मनात जागृत झाली होती। सर्व हिरिरीने सेनेत भरती होत होते। सुभाषचंद्रांच्या शब्दात जादू होती। त्यांच्या शब्दांचा लोकांवर प्रभाव पडे। सेनेत भरती होणाऱ्या प्रत्येक सैनिकाला अशी शपथ घ्यावी लागेल की आम्ही कोणतेही कष्ट आनंदाने घेऊ, कोणत्याही संकटाला हसत सामोरे जाऊ, रक्ताची होळी खेळू, रक्तात न्हाऊन निघू, पण भारत मातेस स्वतंत्र करू। सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्याच्या लढ्यातले मोठे सेनापती होते। सैन्याच्या जोरावर इंग्रजांना नेस्तनाबूत करायची त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी आझाद हिंद फौजेचे नेतृत्व केले। ते देश बांधवांना म्हणत, तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देतो। नेताजी सुभाषचंद्र बोस विमानातून जपानला जाताना विमानाला आग लागली। या दुर्घटनेत सुभाषबाबूंचे देहावसान झाले असे म्हणतात। आजही लोक सुभाषबाबूंना विसरलेले नाहीत। आजही सारे भारतीय त्यांच्यावर प्रेम करतात, आदराने त्यांना नेताजी म्हणून संबोधतात। ही मूळ हिंदी कथा असून याचा मराठी अनुवाद डॉक्टर अलका पोद्दार यांनी केलेला आहे।